चीनीमंडी.com पॉडकास्ट।
प्रलंबित FRP बाबत साखर कारखान्यांवर कारवाई करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी प्रलंबित FRP बाबत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली। त्यांनी सांगितले की नांदेडमध्ये प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गत साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम 2019-20 संपल्यानंतरही FRP नुसार शेतकऱ्यांच्या खात्यात ऊसाचे पैसे जमा केलेले नाहीत। संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ प्रकाश पोपले यांनी इशारा दिला की पुढच्या 15 दिवसांच्या आज जर प्रलंबित पैसे दिले गेले नाहीत तर क्षेत्रीय कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले जाईल। यावेळी जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील, किशनराव कदम, नरहरी पोपेल, शिवाजीराव वानखेडे, मातोराव भांगे, एकनाथ कवले आदी उपस्थित होते।